प्राणप्रतिष्ठा जशी आपण व्यवस्थित केली तसंच आपल्याला या गणेशाचं विसर्जनही करायचं आहे. तर विसर्जन करत असताना त्याची पंचोपचार पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून एक मंत्र आहे तो मंत्र म्हणून त्याच्या मस्तकावरती अक्षता वाहून मग त्याचं विसर्जन करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा संकल्प करूया. आपण म्हणा पार्थिव सिद्धिविनायक महागणपती प्रीत्यर्थम उत्तर आराधनम करिष्ये. हातावरून एक पळीभर पाणी सोडा. परत म्हणा तदंगत्वेन गणेश प्रीत्यर्थम पंचोपचारैहि पूजनंच करिष्ये. सोडा पाणी हातावरून. आता देवाला गंध अक्षता फुलं पहा. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः अलंकरणार्थे अक्षतान समर्पयामि.
पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः
बुद्ध्यै नमः सिद्ध्यै नमः हरिद्रा कुंकुमे परिमल द्रव्ये समर्पयामि.
पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः
ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि.
पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः
दूर्वांकुरान् समर्पयामि.
पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः
धूपं समर्पयामि.
पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः
दीपं समर्पयामि.
पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः
नैवेद्यं समर्पयामि. सत्यं वरदेन परिषिञ्चामि अमृतोपस्तरणमसि. प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं. प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः
ब्रह्मणे नमः.
उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या गंधामध्ये बुडवाने ते देवाला वाहा. करोद्वर्तनं समर्पयामि आणि गणेशासमोर ठेवलेले जे विडे आहेत त्यापैकी एका विड्यावर आणि एका फळावरती पाणी घाला. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्ण निष्क्रय दक्षिणां समर्पयामि फलं समर्पयामि. आता हातामध्ये अक्षता घ्या आणि एक फूल घ्या आणि ते गणेशाला वाहा. पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये मंत्राक्षतान मंत्रपुष्पं समर्पयामि. हात जोडून गणपतीची प्रार्थना करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रार्थनां समर्पयामि. आता आपण म्हणायचं अनेन मत्कृतेन देशकालादि अनुसारतः कृत पंच उपचारैः पूजनेन पार्थिव महागणपती प्रियताम. आता पळीवर पाणी सोडा. आता या गणेशाचं आपल्याला विसर्जन करायचंय. हातामध्ये अक्षत घ्या आणि मी मंत्र आपल्याला सांगतो तो माझ्या मागे म्हणा आणि हातातल्या अक्षता देवावरती वहा आणि त्यानंतर गणेशाचं विसर्जन आपल्याला करायचं. आपण म्हणा यांतु देव गणास सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यरथम पुनरागमनाय च। आतातल्या अक्षता देवावर व्हा। आता गणेशाचं विसर्जन झालेलं आहे, त्या मूर्तीला दोन्ही बाजूनी हात लावायचे आणि मूर्ती थोडी मागे पुढे अशी हलवायची। आवाहित पार्थिव महागणपतीं विसर्जयामी। हातावरून एक पळीभर पाणी सोडा। कर्मणा भगवान परमेश्वर प्रियता।
ॐ गं गणपतये।